ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री राम। संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ, संत सुखाची ये राशी ताप नाही ओखदासी। संत अमृताची वाणी देव बोलविता धनी माधव म्हणे ऐसे संत ब्रह्म पूर्ण मूर्तिमंत। प्रत्येक संत महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनाचं अधिष्ठान प्रेम हेच असतं। वरकरणी त्यांचा देह वेगळा असतो, वेश वेगळा असतो, त्यांची सांगण्याची उपदेश करण्याची पद्धत वेगळी असते, पण या सगळ्याचा पाया केवळ प्रेम हाच असतो। संत प्रेमाशिवाय जगाला काही देतच नाहीत, कारण हे प्रेम भगवंतावरचे असतं आणि जगत त्यांच्यासाठी भगवंतच झालेलं असतं। समोर आलेल्या जीवाचा उद्धार करणं हे एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असतं। नामदेवाची भजने या पुस्तकामध्ये विनोबाजींनी नामदेवांचं वर्णन केलेलं आहे। ते म्हणतात की पंजाब कोणालाही जिंकता आला नाही, अगदी सिकंदराला सुद्धा, पण आमच्या नामदेवाने जिंकला प्रेमाने। काय होतं त्यांच्याजवळ? एकतारी मुखी विठ्ठलाचं नाम, हृदयात माऊलींनी दिलेलं प्रेम। प्रांत वेगळा, भाषा वेगळी, माणसं वेगळी, पण त्यांनी पंजाब जिंकून घेतला आणि त्या प्रेमाचे पडसाद अगदी आजही 700 वर्षांनंतर टिकून आहेत। अगदी असेच एक महापुरुष पुण्यात आला, पुण्यासारख्या तर्कतीर्थांच्या शहरात आले, ज्या शहराला कोणी आतापर्यंत जिंकू शकलं नव्हतं, विद्येचं माहेरघर आणि तेही अगदी या माहेरघराच्या बालेकिल्ल्यामध्ये सदाशिवपेठेत। स्वामी माधवनाथांनी हे पुणे जिंकलं प्रेमाने, त्यांच्या असीम प्रेमाने इथल्या लोकांना अक्षरशः वेड लावलं। पण त्यांच्या प्रेमाला एक भक्कम चौकट होती परमार्थाची, साधनेची, आणि त्यांनी त्यांचं प्रत्येक प्रेम याच चौकटीत बसवलं आणि या प्रेमामुळे सुशिक्षित, सुजाण, चोखंदळ अशा समाजामध्ये परमार्थ रुजवला, फुलवला। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी, ध्यान, नाम यांच्यावरती श्रद्धापूर्वक विश्वास ठेवायला, प्रेम करायला त्यांनी भाग पाडलं। आपण आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करत आहोत। आज त्यांच्या चरित्रात पुन्हा एकदा थोडेसे अवगाहन करणार आहोत। पेढा जसा कुठल्याही अंगाने खाल्ला तरी गोड असतो, तसा या चरित्ररूपी पेढ्याच्या गोडीचा पुन्हा एकदा आपण आस्वाद घेणार आहोत। पहिल्या भागामध्ये सद्भक्त ताराताई गोळे स्वामीजींचे थोडक्यात चरित्र आणि काही प्रसंग प्रेमभावाच्या अंगाने सांगणार आहेत, आपण त्यात ऐकूयात।
श्रीराम ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय। श्री स्वानंद निवासी स्वामी माधवनाथ यांच्या पावन स्मृतीला प्रथम शतशः वंदन करते। आज त्यांच्या लीलाचरित्रातील प्रेमभावावर आधारित काही गोष्टी इथे सादर करण्याचा नम्र प्रयत्न करीत आहे। अंतर्बाह्य भरून राहिलेले परमपूज्य स्वामीजीच हे काम करून घेणार यात शंका नाही। त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात महद्भाग्याने त्यांच्या स्मृतीत अवगाहन करण्याचा योग त्यांनी दिला आहे, असंच माझा भाव आहे। परमपूज्य स्वामी माधवनाथांचा जन्म 1 ऑक्टोबर 1917 रोजी गुलाबा जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातल्या कोकबन येथे झाला। त्यांचे वडील विष्णुपंत वाकडे आणि आई सौराधाबाई दोघेही अतिशय शांत, धार्मिक आणि प्रेमळ स्वभावाचे होते। आईच्या मांडीवर बसून रामविजय, हरिविजय या पोथ्या ऐकण्यात महादेवाला उर्फ बाळासाहेबांना अत्यंत आनंद वाटे। आईबरोबर शिवमंदिरात जाऊन तिथे केलेली पूजा पाहताना बाळासाहेब रंगून जाई। म्हणता म्हणता बालपण संपून शाळेत जाण्याचे वय झाले. कोकबनातल्या छोट्याशा प्राथमिक शाळेत त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. लहानपणात शाळेत जात तेव्हा सोबत नोकर असे. रस्ते कच्चे असल्यामुळे नोकराच्या खांद्यावर बसून जावे म्हणून नोकर ठेवला होता. कनवाळू मनाचे बाळासाहेब आपल्यासाठी दुसऱ्यांना त्रास का म्हणून घरापासून काही अंतर गेले की नोकराच्या खांद्यावरून खाली उतरून चालतच जात असे. प्रेम, दयाळूपणा हा बाळासाहेबांचा अंगीभूत गुण होता. लहानपणी गरीब वर्गमित्रांना ते स्वच्छ राहायला शिकवित, उलट बिडी पिणं कसं वाईट आहे हे प्रेमळपणे समजावून सांगत असत. आपल्या घरच्या दुकानातले दाणे, खोबरे, खारीक यासारखा खाऊ त्या बाळगोपाळांना देत. जात, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष, बालक असा कुठलाही भेदभाव त्यांनी कधी केला नाही. लहानपणापासून समयसूचकता, धीटपणा आणि नेतृत्व गुण त्यांच्या अंगी होतं. बाळासाहेब चौथीत असताना एकदा त्यांचे शिक्षक शाळेत येऊ शकले नाही. एका खोलीत सर्व वर्ग भरायचे आणि ते एकच शिक्षक त्या शाळेत चारही वर्ग घेत असत. त्या दिवशी असं झालं, बाळासाहेबांनी स्थितपणे चारही वर्गातल्या मुलांना शिस्तीत बसून अभ्यास घेतला. अचानक त्या दिवशी डीजीओ शाळा तपासणी करायला त्या शाळेत आले. बाळासाहेबांनी न डगमगता धीटपणे त्यांना तपासायला सांगितलं. ते ऑफिसर मुलांना तपासून बाळासाहेबांची पाठ थोपटून गेले. लहानपणापासूनच भूतदया, कोमल वाचा, ग्रहणशक्ती, क्रीडा नैपुण्य, निश्चयीपणा, विवेक हे विविध प्रसंगी दिसून येत असत. बाळासाहेब पुढच्या शिक्षणासाठी कल्याणला राहायला लागले. तिथे त्यांना एक मित्र भेटले. त्यांचं नाव भाऊराव दांडेकर. वयाने ते थोडे मोठे होते. ते सहज म्हणाले, बाळासाहेब तू खूप मोठा होशील, पैसाही मिळवशील, पण जर तुला भगवद्गीता कळली नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे असं मी मानतो. या वाक्याने जणू बाळासाहेबावर जादूच केली. ते वाक्य त्यांच्या मनावर पक्के ठसले. त्यांनी गीता त्यांच्याकडूनच शिकण्यास सुरुवात केली. गीतेचे वाचन, मनन, चिंतन या गोष्टी सुरू केल्या. गीतेचे वाचन चिंतन करण्याचा नियम त्यांनी आयुष्याचा शेवटपर्यंत चालू ठेवला. त्याच्या जोडीला ज्ञानेश्वरी दासबोधाचा अभ्यासही चालू राहिला. ते गीतामय, ज्ञानेश्वरीमय होऊन राहिले. इसवी सन 1936 साली ते शाळांत परीक्षा पास झाले. घरच्यांच्या मनात त्यांनी वडिलांचे शेती आणि दुकान ह्या कामात मदत करावे असं होतं. त्यांच्या मनात कधी उद्योगधंदा करण्याचे विचार येत तर कधी श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करून त्यातले ज्ञान लोकांना सांगत गावोगावी जावे असे वाटे. पण देवाच्या मनात दुसरी योजना होती. अचानक त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं. वयाच्या 17व्या वर्षी आई आणि धाकटी बहीण सुशीलाताई यांची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. परंतु ते संकटकाळी खचले नाहीत. अतिशय धीराने निश्चय केला आणि 1937 साली आई आणि बहिणीसोबत बाळासाहेब पुण्यात आले. पुण्यात आल्यावर शिवणकाम शिकले, टेलरिंग सुरू केलं, बहिणीला शिकवलं, व्यायाम करून उत्तम शरीर प्रकृती कमावली. 1939 साली बालमैत्रिणी सरोजिनीशी त्यांचा विवाह झाला. सरोजिनी उर्फ सरलाताई दिसायला मुळात सुंदर होत्या. शिवाय त्यांची प्रसन्नता, आनंदीपणा, नम्रता, प्रेमळपणा, निगर्वीपणा, कष्टाळूपणा, दुसऱ्याचे मन ओळखण्याची कला, निर्वैरपणा, आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून पतीच्या कार्यात आनंदाने सहभागी होण्याची वृत्ती यासारख्या अनेक अलौकिक गुणांनी सरलाताईंनी सर्वांना जिंकून घेतलं. स्वामीजींनी कापड विक्रीचा व्यवसाय टेलरिंग बरोबर सुरू केला आणि पुढे त्यांनी त्याच दुकानात ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या नावाने कापडाचे दुकान सुरू केले. त्यांच्या संसारवेलीवर यथाकाल सुंदर फुले उमरली. सुधाताई, अनिल उर्फ बापूसाहेब, सुरेखाताई आणि प्रतिभाताई हळूहळू दुकान वाढत गेले. बाळासाहेबांना दुकानात सरलाताईही मदत करू लागल्या. पुढे मुलं मोठी झाली आणि मुलांचीही मदत होऊ लागली. या सर्व घडामोडी घडत असताना त्यांनी आपलं वेळापत्रक व्यवस्थित आखून त्याप्रमाणे नीट आचरणात आणण्याचा प्रयत्न ते करू लागले. सकाळी ध्यान, नाम, व्यायाम, पूजा, निहारी आणि दुकान फावल्या वेळी चिंतन मनन कुठेही कधी खंड नाही। भगवद्गीता आणि दासबोधाचा अभ्यास चालू असताना ज्ञानेश्वरी वाचण्याची स्फूर्ती मिळाली। अंतरस्फूर्तीने ज्ञानेश्वरीवर निरूपण करायला लागले। त्याला प्रारंभी एकमेव श्रोता म्हणजे पूज्य सल्लाताई, पुढे परमपूजनीय स्वरूपानंदांच्या असीम कृपेने ते पूर्णत्वाला पोहोचले आणि 1973 साली नाथसंप्रदायाची सूत्रे त्यांनी बाळासाहेबांच्या हाती देऊन सद्गुरु स्वामी माधवनाथ असं नामाभिधान दिलं। हेच बाळासाहेब स्वामी माधवनाथ म्हणून प्रसिद्धीस आले। पुढे माधवनाथ अनेक साधकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले, हजारो साधकांच्या गळ्यातले ताईत झाले। त्यांच्या सद्गुणामुळे प्रेमळ स्वभावामुळे लोकांना आनंदरूप करण्याच्या त्यांच्या तळमळीमुळे ते सर्वांना परिचित झाले। स्वामी माधवनाथ म्हणजे मूर्तिमंत प्रेमच असे समीकरण होऊन बसलं। परमपूज्य स्वामीजींनी साधक विश्वावर केलेलं प्रेम अलौकिक होतं। लोकांवर केलेले हे अप्रेमाचे काही किस्से आपण इथे पाहणार आहोत। सद्भक्त विजय कुलकर्णी तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होता। एकदा तो असाच दुकानात काउंटरच्या पलीकडे बसला होता। तेवढ्यात त्याच्या कॉलेजमधील एक प्रोफेसर कापड घेण्यासाठी दुकानात आले। ते स्वामीजींना ओळखत होते। त्यांनी पाहू नये म्हणून विजय अंग चोरून बसला, पण गंमत म्हणजे त्यांनी सहज आत पाहायला आणि तो दिसायला एकच गाठ पडली। त्यांना आश्चर्य वाटलं। ते प्रोफेसर स्वामीजींना म्हणाले, हा मुलगा इथे कसा? हा उन्हाळा आहे, तास चुकून पडून जातो, त्याच्यावर लक्ष ठेवा, नाहीतर इथून देखील पडून जाईल। तेव्हा स्वामीजी मोठ्या प्रेमाने विजयाच्या डोक्यावर हात थोपटत म्हणाले, याची काळजी करू नका, तो काही इथून पडून जाण्यासाठी आलेला नाही। स्वामीजींचे ते शब्द ऐकून विजय भारावून गेला। स्वामीजींनी टाकलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे त्याने उत्तम माणूस बनण्याचा निश्चय केला। मोठ्या जिद्दीने अभ्यास करून उत्तम गुण मिळवून तो पास झाला आणि त्या प्रोफेसरच्या विषयात तर सर्वाधिक गुण मिळवले। इतकेच नाही तर पुढे स्वामीजींनी त्याला मार्गदर्शक म्हणून नेमले। आई वडील नातेवाईक जवळचा मित्र सुद्धा टाकणार नाही इतका विश्वास स्वामीजींनी तरुणावर टाकला होता। सुषम भवाळकरच्या लग्नाच्या आधीची गोष्ट। सुषमला नोकरीसाठी लोणावळ्याला जावे लागायचं। दर शनिवारी ऑफिसमधून परस्पर स्वामीजींच्या दुकानात यायचं, स्वामीजींचं दर्शन घ्यायचं आणि मग घरी परतायचं असा तिचा नियम झाला होता। त्यावेळी दर शनिवारी 4:30 वाजता स्वामीजींच्या भगिनी दुकानात ग्लासभर केशरी दूध आणून देत असत। स्वामीजी मात्र ते दूध अगदी घोटभर पिऊन राहिलेले दूध सुषमसाठी ठेवत। ते पाहून ती संकोचून जाई, पण स्वामीजी प्रेमाने तिला प्यायला भाग पाडत। एकदा काही कारणामुळे सुषमला दुकानात यायला खूपच उशीर झाला। तिला पाहिल्याबरोबर माऊलीच्या ममतेने तिला म्हणाले, अगं किती उशीर झाला, मला वाटलं तू आता येणार नाहीस म्हणून आताच दूध मी संपवलं। असं म्हणून गप्प न बसता खिशातले पैसे काढून एका मुलीकडे देऊन म्हणाले, जा पटकन हिला केळी घेऊन ये। संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ हा त्यांचा सभंग त्यांचंच गुणवर्णन करणारा आहे। परमपूज्य स्वामीजींचं प्रेम लहान थोर श्रीमंत गरीब असं सर्वांवर सारखंच बरसत असे। राजू नावाचा शाळकरी मुलगा रोज दुकानात येऊन स्वामीजींना नमस्कार करून जात असे। स्वामीजी रोज त्याला विचारायचे, आज डब्यात कोणती भाजी आहे? राजूला बटाट्याच्या भाजीशिवाय इतर भाज्या आवडत नसत, त्यामुळे बहुतेक वेळा तो बटाट्याची भाजी म्हणून सांगायचा। पुढे पुढे त्यालाच वाटायला लागलं की आपण नुसते बटाट्याची भाजी खाणे चांगले नाही, म्हणून तो आपापच बाकीच्या भाज्या खायला लागला। घरात सगळ्यांनी सांगून जे झालं नाही ते स्वामीजींच्या प्रेमळ चौकशीमुळे झालं। एकदा दुकानात दारिद्र्याने अत्यंत पीडित असे एक गृहस्थ आले। त्यांना घरीदारी कोणी विचारत नसणार, त्यांना नीट बोलताही येत नव्हतं, स्तोत्रे बोलत होते। ते गृहस्थ स्वामीजींशी काहीतरी बोलले, ते काय बोलले कोणालाही समजलं नाही। पण स्वामीजींना मात्र बरोबर कळले. स्वामीजी त्यांना म्हणाले, उद्या उद्या देतो, उद्या द्यायला जमेल, उद्या यायला जमेल ना, जपून या, तब्येतीला जपा, फार काळजी करू नका. केवढे हे प्रेम, आलेला तो जीव सुकावून गेला. दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी त्यांना मोठ्या टाईपमधील मराठी कॅलेंडरचे बेंडोळे दिले आणि विचारले, ही अक्षर दिसत आहेत ना? ते ग्रहस्थ हो हो असंच मला हवं होतं असं म्हणून कॅलेंडर घेऊन निघाले. स्वामीजी केवळ साधकांवरच प्रेम करतात असं नसून ते सर्वांवर अहेतुक निष्काम प्रेम करत होते. स्वामीजींचं तरुण मुलांवर अधिक प्रेम होतं. त्यांची सारी भिस्त तरुणांवर होती. तरुण मुलं मुलींना परमार्थ मार्गावर स्थिर करण्यासाठी स्वामीजींनी अपार कष्ट सोसले. तुम्ही फक्त साधना करा, आनंदात राहा, बाकी सर्व मी पाहतो, असे ते म्हणायचे. एकदा एक भगिनी दुपारी 11 सुमारास दुकानात येऊन ध्यानाला बसली. मांडीवर तिची छोटी कन्या होती. ध्यानात ती डूब देऊन बसली आणि काही वेळ गेला आणि तिला उन्मनी अवस्था प्राप्त झाली. स्वामीजी अत्यंत कौतुकाने तिच्याकडे पाहत होते. बराच वेळ गेला, स्वामीजींनी तिला उठवलं. स्वामीजी म्हणाले, अत्यंत भाग्यवान आहे, कारण जन्मभर तप करून जे प्राप्त होत नाही ते या मंडळींना सहज साध्य होत आहे. संत या देहाकडून हे कार्य करून घेत आहेत. ही त्यांचीच कृपा आहे. जगाच्या पाठीवर असं दृश्य कुठेही दिसणार नाही. मांडीवर बाळ आहे हेही विसरलेली ती साधिका आपण ट्रान्समध्ये गेली ती परमपूज्य स्वामीजींच्याच कृपेने असं समजून अत्यंत नम्र होऊन स्वामीजींच्या चरणावर विसावली. स्वामी अत्यंत प्रसन्न दिसत होते. नंतर त्यांनी तिथेच बसलेले आपटे काका आणि काकूंना तिला घरापर्यंत सोडायला सांगितलं. त्यांच्यामुळे तिला कळलं की तिचं डोकं ध्यानाच्या वेळेला आपटू नये म्हणून पूज्य सरलाताई काळजी घेत होत्या आणि परमपूज्य स्वामीजी तिच्या कन्येला कडेवर घेऊन काउंटरच्या बाहेर फिरत होते. स्वामीजींच्या प्रेमाने ती हरकून गेली आणि आपल्यामुळे त्यांना त्रास झाला म्हणून क्षमा मागायला लागली. माय बाप कृपावंत ऐसे महात्मे हे संत, कृपा सिंधू करुणा निधी गुण लावण्याचा उधदी, असे आपले सद्गुरु. त्या साधिकेच्या घरच्या एका व्यक्तीमुळे तिला खूप त्रास व्हायचा. ती साधिका ध्यानाला बसली की तिला वाईट शब्दांनी ते त्रास द्यायचे. नंतर काय झालं कोणास ठाऊक, ती व्यक्ती स्वामीजींकडे प्रवचनाला येऊ लागली आणि स्वामीजींना नमस्कार करायला लागली. अत्यंत शुद्ध आणि स्वरूपी लीन असलेल्या स्वामीजींना त्यांचा त्रास व्हायला लागला. हे समजल्यावर त्या साधिकेने घरच्या त्या व्यक्तीला खूप विनवणी केली की केंद्रात जाऊ नका असं. तरी ती व्यक्ती प्रवचनाला येऊ लागली. शेवटी त्या साधिकेने हा विषय स्वामीजींना पत्राद्वारे कळवून माफी मागितली. स्वामीजींनी तिला घरी बोलवून सांगितलं, मला त्या व्यक्तीचा त्रास होतो, ते प्रवचनाला आले तरी माझ्या शरीरात कंप निर्माण होतो, पण तू काळजी करू नकोस, तुझं प्रवचनाला येणे बंद होईल असं काही करू नकोस, काही बोलू नकोस. स्वामीजी स्वतःला खूप त्रास होत असला तरी तिच्यासाठी सहन करत होते, तिची समजूत घालत होते, तिचेच डोळे पुसत होते. किती करुणा, किती प्रेम. आई सुद्धा मुलावर फार त्रास झाला तर पोटच्या मुलांना देखील दूर करते, पण स्वामीजी दैवी प्रेमाचे जणू अवतारच होते. साक्षात कृपामूर्तीच त्यांच्या रूपाने आपल्याला लाभली होती. असे स्वामीजींनी अनेक मुला मुलींसाठी खूप कष्ट सोसले. स्वामीजींच्या या अशा निरपेक्ष प्रेमामुळे सर्व मुलं मुली त्यांच्याकडे आकर्षित झाली होती. एकदा एका साधिकेला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य स्वामीजींची पूजा करायची होती. तिच्याकडे स्वामीजींना द्यायला काहीच नव्हतं. तिच्या आईने एक नारळ आणि 1 रुपया तिच्या हातात ठेवून 1 रुपया तिच्या हातात ठेवून स्वामीजींना द्यायला सांगितलं. तिला नारळ आणि फक्त 1 रुपया स्वामीजींच्या हातात देताना रडूच कोसळलं. स्वामीजी तिचे अंतकरण जाणून म्हणाले, अगं गुरुदक्षिणा म्हणून तू मला मन दिले आहेस ना, मन देता येत नसेल तर 1000 रुपये देऊन तरी काय होणार. सद्गुरूंना मन आणि अहम देणे हीच खरी गुरुदक्षिणा असते. स्वामीजींच्या अशा वात्सल्यपूर्ण शब्दांनी तिची निराशा अस्वस्थता पूर्णपणे पळाली. समर्थ रामदास स्वामींनी पाहिलेल्या आनंदवन भुवनाचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर सुशिक्षित तरुण साधकांची एक मांदियाळीच तयार करायला हवी, त्या साधकांनी आपल्या उत्तम आचरणाचा समाधानी शांत आनंदी उत्साही जीवनाचा आदर्श जगासमोर ठेवून सत्वगुणी मंडळींना परमार्थ मार्गाकडे ओढले पाहिजे असं स्वामीजी म्हणत असत. प्रत्येकाच्या मनातले भाव जाणून त्या भावाची जपणूक करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. कधी चेष्टा मस्करी करून तर कधी गोड बोलून, कधी साधनेच्या आड येणाऱ्या चुका दुरुस्त करायला सांगून, कधी बारीक अशा गुणांचे कौतुक करून प्रत्येक साधकाला ते आपलेसे करून घेत. एखादी व्यक्ती पहिल्यांदा आली की ये बस असे दोनच शब्द ते इतक्या प्रेमाने उच्चारित की आलेली व्यक्ती पूर्ण विरघळून जात असे. स्वामीजींच्या स्पर्शातून, दृष्टीतून, शब्दातून त्या व्यक्तीची सुप्त स्वरूपात असलेली अंतःशक्ती जागृत होत असे. मग ती व्यक्ती लोहचुंबकाप्रमाणे स्वामीजींकडे ओढली जात असे. या सर्वांचं मुख्य कारण म्हणजे स्वामीजींच्या प्रत्येक अवयवातून बरसणारा प्रेम. त्या प्रेमासाठी साधक स्वामीजी सांगतील ते करायला एका पायावर तयार असत. लग्नाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर प्रत्येक मुला मुलींना आपली स्वतःची भावना असते किंवा चॉईस असतो, पण इथले साधक याला अपवाद होते. स्वामीजी सांगतील त्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करायला ते तयार असत. कित्येक लग्न ठरल्यानंतर 2-4 आठवडेपर्यंत मुलाला मुलगी कोण किंवा मुलीला मुलगा कोण हे देखील माहीत नसायचं, पण स्वामीजींना त्यांनी सहमती आधीच दिलेली असायची. त्यांचा इतका स्वामीजींवर विश्वास. काही लग्नात मुलाकडच्या घरच्या लोकांनी दागिने हुंडा इत्यादीसाठी लग्न अडवलं तर स्वामीजी स्वतःच्या पदरातून खर्च करायचे. कधी परमपूज्य सल्लाताईंचे सोनं देऊन लग्नाला हुकार मिळवायचे. परमपूज्य स्वामीजीने असे कित्येक लग्न ठरवून पार पाडली. त्यामुळे आज पाहिलं तर या पती पत्नी बरोबर त्यांची मुलंही युवा केंद्रात येतात, मोठ्या केंद्रात येतात आणि अत्यंत प्रेमाने परमपूज्य स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत आणि मनाने सेवाही करत आहेत. मोठ्या स्वामीजींचा तर्कशुद्ध परमार्थ सर्वांना आकर्षून घेत असे. त्याचबरोबर स्वामीजींचा पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन यामुळे देखील अनेक तरुण स्वामींच्या चरणी येऊन स्थिरावले. असाच एक तरुण स्वामीजींकडे आलेला, त्याचं मन द्वंद्वाने फारच अस्वस्थ झालेलं, आयुष्याचे ध्येय काय असावे याचा निश्चय होत नव्हता. एका बाजूने समाजसेवा करावी असं मन सांगत तर दुसऱ्या बाजूने काही समाजसेवा संस्थांमध्ये काय चालले आहे हे पाहून ते मन निराश झालेलं. अशा स्थितीत तो तरुण स्वामीजींकडे आला. स्वामीजींनी अत्यंत हळुवारपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, अरे देह म्हणजे मी असं तू समजतोस, तू देह बुद्धीच्या पलीकडे आहेस, आनंद तुझं खरं स्वरूप आहे. अविनाशी चैतन्य रूप अशा या तुझ्या स्वरूपाला ओळखणं, त्याचा साक्षात्कार करून घेणं हे तुझ्या आयुष्याचं ध्येय ठेव. ध्यान नामादी साधना निग्रहाने केल्याने ज्ञानाच्या आड येणारं अज्ञान दूर साधता येतं. खरी शांती समाधान सुख मिळवायचं असेल तर या आत्मज्ञानाच्या ध्येयाप्रत चालणं आणि साधनेने ते प्राप्त करून घेणं आवश्यक आहे असे स्वामीजींनी मनुष्य जन्माचं उद्दिष्ट त्याला समजावून सांगितलं. हे त्याला मनोमन पटल्यामुळे तो स्वामीजी चरणी विसावला. स्वामीजी गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, योगसूत्र, ब्रह्मसूत्र इत्यादी ग्रंथांच्या अंगाने येणाऱ्या सर्वांना जीवनाचं हे उद्दिष्ट पटवून देत राहिले. आपल्याकडे येणाऱ्या तरुणांना त्यांनी खूप जपलं, त्यांच्यावर खूप प्रेम केला, विश्वास ठेवला, तो सुद्धा दक्षतापूर्वक विचारपूर्वक. स्वामीजी साधकांसमवेत परगावच्या आनंदी यात्रा करीत शुद्ध परमार्थाचा प्रचार व्हावा आणि परगावच्या साधकांचा भाव जपावा हाच त्यामागचा हेतू होता. एका आनंद यात्रेच्या वेळी त्या यात्रेसाठी लागणाऱ्या बसच्या बुकिंग पासून कुठे जातो तिथल्या राहण्याच्या जेवणाच्या सर्व व्यवस्था व्यवस्थांचं नियोजन करण्याची जबाबदारी त्यांनी 20 ते 25 वर्ष वयाच्या मुलावर सोपवली आणि सर्व तरुण मुलांनी स्वामीजींच्या प्रेमासाठी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांनी तरुण मुलांचा आत्मविश्वास तर वाढलाच, त्याबरोबर ते सर्व कर्तेपण स्वामीजीवर सोपून कर्म करायला शिकले. याने साधकांची चित्तशुद्धी घडायला मदत झाली. भजनी रंगावे, सर्व सुख घ्यावे, गुरुपदी व्हावे अतिलीन, याचाच प्रत्यय जणू या तरुण साधकांनी घेतला. केंद्रात येणाऱ्या प्रत्येक साधकांकडे स्वामीजींचं लक्ष असायचं. त्यांना न सांगता कोणी परगावी गेलेलं आवडत नसत. ते म्हणायचे, गावाला गेले की पैसा आणि वेळ दोन्हीचा अपव्यय होतो आणि साधनेत संवेग साधणे अवघड जाते, म्हणून कामाशिवाय कोणी गावाला जाऊ नये असे वारंवार प्रेमाने सांगत. निसर्गात आनंद असता तर काश्मीर मधले सर्व लोक आनंदाने नाचले असते, परंतु तरत तसं दिसत नाहीये. आनंद आपल्या आतच आहे. एका जागी बसूनच साधना करावी, वेळ उगाच इकडे तिकडे भटकण्यात घालवू नये. स्वामीजींच्या या प्रेम दरबारात नवीन साधक येतच राहिले. या दरबारात स्वामीजींच्या पठडीखाली तयार झालेल्या अनेक रत्नांतून दोन अमूल्य अशी रत्न त्यांनी आपल्याला दिली, ते म्हणजे स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवानंद. स्वामीजींनी पाहिलेल्या आनंदवन भुवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे दोघेही जीवाचे रान करून कष्ट करत आहेत. स्वामी माधवनाथांबद्दल माधवानंद म्हणतात की स्वामीजींच्या जीवन प्रसंगामध्ये मातेचं मार्दव आहे, पित्याचा धीर आहे, त्यांच्या वाणीत ऋषींची प्रेरणा आहे, सत्पुरुषांची चेतना आहे, ज्ञानेश्वरांची अहिंसा आहे आणि समर्थांचं सामर्थ्य आहे. एकनाथ महाराजांचा ग्रस्थाश्रम आहे आणि तुकारामांची विरक्ती आहे. कर्मभक्ती, ध्यान व ज्ञानाची परमोच्च दशा मनुष्यदेहात अनुभवणे शक्य आहे हे स्वामीजीमुळे समजलं आणि ती त्यांनी अनुभवली असे स्वामी मकरंदनाथ म्हणतात. मोठ्या स्वामीजींचं हे सर्व गुण आपण आता परमपूज्य स्वामी मकरंदनाथामध्येही पाहतो आहोत. हे आमचं भाग्य आहे. परमपूज्य स्वामी माधवनाथांच्या परमपावन अशा लीला चरित्रात अवगाहन करताना त्यांचा जो सहवास मला लाभला त्याचा मला खूप समाधान आहे. त्या गुरुमावलीच्या चरणी अनेकदा नतमस्तक व्हायला मिळालं त्याचंही खूप समाधान आहे. त्यांच्या अलौकिक शिकवणी डूब देत त्यांच्याच पवित्र चरणी विलीन व्हावे अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना. हरी ओम.
यानंतर सद्भक्त हेमाताई आपल्याला एक अभंग सांगणार आहे. आपण तिच्या मागोमाग म्हणणार आहोत. आमुची आईशी आहे रीती, करू जनावरी प्रीती.
आमुची ऐसी आहे रीती, आमुची ऐसी आहे रीती, आमुची ऐसी आहे रीती, आमुची ऐसी आहे रीती. करू जनावरी आम्ही प्रीती, करू जनावरी आम्ही प्रीती, आमुची ऐसी आहे रीती, आमुची ऐसी आहे रीती. प्रेम ग्रास मुखी घालू, प्रेम ग्रास मुखी घालू, आम्ही जनाच वे डोलू, आम्ही जनाच वे डोलू, आमची ऐसी आहे रीती, आमची ऐसी आहे रीती। जनमानसी भगवंत, जनमानसी भगवंत, आम्हा सवे तो बोलत, आम्हा सवे तो बोलत, आमची ऐसी आहे रीती, आमची ऐसी आहे रीती। माधव म्हणे नाथ पंथी, माधव म्हणे नाथ पंथी, जोडू मोक्ष हातोपाती, जोडू मोक्ष हातोपाती, आमची ऐसी आहे रीती, आमची ऐसी आहे रीती। करू जनावरी आम्ही प्रीती, करू जनावरी आम्ही प्रीती, आमची ऐसी आहे रीती, आमची ऐसी आहे रीती। आमची ऐसी आहे रीती, आमची ऐसी आहे रीती।
हा प्रेमावतार आहे असं स्वामीजीच त्यांच्याविषयी बोलताना एकदा म्हटले होते, आणि ते खरंच आहे। त्यांचं जर पूर्ण आयुष्य आपण बघितलं तर अगदी लहानपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत हे प्रेम त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला फार प्रकर्षाने जाणवतं। पुढील आयुष्यात अनेक अंगांनी सुद्धा आपल्याला हे दिसतं, प्रकर्षाने जाणवतं। आपल्या आराध्यावरील, रामचंद्रांवरील त्यांचं प्रेम, शिक्षणावरील त्यांचं प्रेम, व्यायामावरील त्यांचं प्रेम, ते करीत असलेल्या कर्मांवरचं त्यांचं प्रेम, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानदेवांवरचं त्यांचं प्रेम, सद्गुरूंवरचं आणि सद्गुरूंचं त्यांच्यावरचं प्रेम, आणि त्यानंतर कार्यावरचं आणि तिथे येणाऱ्या साधकांवरचं प्रेम। याची सुरुवात नेमकी कुठे झाली? याची सुरुवात मात्र त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या आईवडिलांमुळे झाली। कसे हे संस्कार होत गेले, कसं हे प्रेम त्यांच्या आतमध्ये फुलत गेलं, हाती काम आणि मुखी प्रभुनाम अशा पद्धतीने स्वामीजींच्या आईचं म्हणजे राधाबाईंचं काम चाले। काम करत असताना सहजच अनेक स्तोत्र म्हटली जात आणि खूप प्रेमाने घरातली सगळी कामं करत जात, आणि लहान बाळासाहेब हे सगळं बघत असत। त्याचा एक खूप खोलवर ठसा त्यांच्यावरती उमटत होता। तसंच त्यांचे वडील चातुर्मासामध्ये वेगवेगळ्या पोथ्या वाचायचे, आणि त्यातली रामविजय ही पोथी त्यांच्या वडिलांची अतिशय आवडीची अशी पोथी होती, आणि ती वाचत असताना छोटे बाळासाहेब अगदी न चुकता कधी कधी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून सुद्धा पूर्णपणे ते ऐकत असत। रामचंद्रांवरील स्वामीजींचं प्रेम जडलं ते तेव्हापासून. तेच आपले इष्टदैवत आहेत असं त्यांच्या मनाने घेतलं. माझे दैवत रामचंद्र, सद्गुरु माझे रामचंद्र, अवनी आता रामचंद्र मय सर्व भासत असे, असा अनुभवही त्यांना नंतर आला. स्वामीजींच्या शब्दात ऐकायचं असेल तर स्वामीजी सांगतात की माझी आई फार मोठी शिवभक्त होती. घरात तिची शिवपूजा तर नित्य चालायचीच, पण चातुर्मासामध्ये श्रावणातल्या सोमवारी शिवालयात जाऊन ती पूजा करायची. गावापासून 3 मैल लांब ती चालत जायची आणि आईबरोबर मीही आनंदाने जायचो. त्या शिवमंदिरात सकाळी 9 ते माध्यान्हीच्या 1 वाजेपर्यंत ही पूजा चालायची. देवळातल्या गाभाऱ्यात एका कोपऱ्यामध्ये बसून ती पूजा मी लक्षपूर्वक पाहत असे आणि पूजा करत असताना आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत असत आणि नंतर आई शिवलीलामृताचे वाचन करीत असे. हे सगळं दृश्य मी मोठ्या भावपूर्ण नजरेने पाहत असे. मला त्यावेळी काही कळत असे अशातला भाग नाही, पण नकळत त्याचे संस्कार होत गेले. विनम्र भावाने पूजेनंतर आई जेव्हा शंकराला ज्या लीनतेने आणि शरणागत भावाने नमस्कार करीत असे, तसा नमस्कार मी माझ्या आयुष्यात पुन्हा कुठेही पाहिला नाही, असं स्वामीजी सांगायचे. या सात्विक प्रेमाचा फार मोठा ठसा स्वामीजींच्या नंतरच्या आयुष्यात पडलेला दिसतो. आणि हेच प्रेम पुढे शाळेमध्ये त्यांचे सवंगडी काही चोरून जेव्हा बिड्या ओढायचे, तर त्यांना फार प्रेमाने स्वामीजींनी समजावलं आणि घरातलं गुळ खोबरं आणून त्यांना ते खायला घालायचे आणि या वयामध्ये सूर्यनमस्कार घालणं कसं आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिलं. आणि या सगळ्या प्रेमाने सांगण्याचा फार मोठा परिणाम त्या मुलांवरती झाला. त्यांच्या त्या सगळ्या वाईट सवयी सुटल्या आणि ती मुलंही नियमित शाळेत यायला लागली. पुढे जेव्हा ते पुण्यामध्ये आले, टेलरिंगचं शिक्षण, त्याच्या जोडीला घरी टेलरिंगचं काम, तसंच टेलरिंग स्कूलच्या मालकिणींची इंग्रजीची शिकवणी, धाकट्या बहिणीचं शिक्षण, या कठीण परिश्रमाचं सगळ्यांनाच कौतुक वाटत असे. त्यांच्या शेजारीच मोलमजुरी करणारी एक बाई राहत असे. बाळासाहेबांना ती अगदी मुलाप्रमाणे मानत असे आणि राजा म्हणून त्यांना संबोधत असे. राजा घरी आल्याशिवाय, त्याला डोळे भरून पाहिल्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे. एकदा ती आजारी पडली. बाळासाहेबांना ती म्हणाली, राजा तुला काहीतरी द्यावंसं वाटतं रे, पण काय देऊ, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाहीये. बाळासाहेब म्हटले, काही नको, प्रेम देताय ना, बस तेच पुरे आहे. कोणाच्या धनसंपत्तीपेक्षा, पैशांपेक्षा हृदयातली प्रेमाची संपत्तीच बाळासाहेबांना अधिक प्रिय होती आणि शेवटपर्यंत हीच स्थिती कायम होती. असं कसं माझ्या राजा, असं गहिवरल्या गळ्याने म्हणून एक हंडा तिने स्वामीजींना दिला. आणि या हंड्यासारखं चांगलं हंडाभर ज्ञान मिळव, पण ते नुसतं साठवून ठेवू नकोस, तर ते तुझ्यासारखंच इतरांनाही वाटून सर्वांना ज्ञानी कर. आणि हेच सहजोद्गार पुढे अगदी सार्थ झाले. ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरीवरील प्रेम तर अगदी ओसंडून वाहत असे. कित्येक वेळा स्वामीजी म्हणायचे, माऊलींसारखे संत कोणी झाले नाही आणि पुढे कोणी होणार नाही, माऊली ते माऊली, असे उद्गार ते नेहमी काढत असत. आणि अनेक वेळा माऊलींच्या या प्रेमाचा प्रत्यय सुद्धा त्यांना आला. माऊलींच्या दर्शनासाठी गेलेले असताना समाधीवरती डोकं टेकवता क्षणीच आतून आलेला हुंकार त्यांना वेगळीच समाधान देऊन गेला. पुढे एकदा परमपूजनीय योगीराज गुळवणी महाराजांच्या जेव्हा दर्शनासाठी स्वामीजी गेले होते, त्यावेळेस स्वामीजी हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांना म्हणाले की माझ्यावर आपण कृपा करावी. त्यांच्या डोळ्यात खोलवर बघत गुळवणी महाराज त्यांना म्हटले की आम्ही कोण कृपा करणार, तुमच्यावर थेट ज्ञानेश्वर महाराजांचीच सरळ सरळ कृपा आहे. आणि ते उद्गार ऐकून स्वामीजींना अगदी शहरून आलं. तसंच हबप अंमळनेरकर महाराजांच्या दर्शनासाठी स्वामीजी गेले असताना महाराज लोडाला टेकून बसलेले होते आणि अर्धोन्मिलित नेत्रांनी त्यांचं काही चिंतन चाललेलं होतं आणि एक एक व्यक्ती येऊन त्यांच्या पायावरती डोकं ठेवून पुढे जात होती. पण ज्या क्षणी स्वामीजींनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्या क्षणी एखादा विजेचा करंट बसावा तसे महाराज उठून बसले. त्यांनी स्वामीजींकडे बघितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांची पूर्ण कृपा आहे, अजून काय पाहिजे असे उद्गार काढले. या सगळ्या अनुभवांनी समृद्ध होत असतानाच सद्गुरूंचं प्रेम आणि सद्गुरूंचं त्यांच्यावरचं प्रेम हाही एक विलक्षण भाग होता. पहिल्याच भेटीत ज्ञानेश्वरी नित्यपाठ उघडायला सांगून स्वतःच्या बोटांनी दर्शवत इथपासून वाचा, स्वामीजींचं चरित्रच जणू या लागी सुमनू आणि शुद्धमती यासारख्या ओव्यांनी व्यक्त झालं. स्वामीजींच्या समोर प्रवचन करायला मिळालं पहिल्याच भेटीत आणि महान अस्तु माम पार्थ या ओवीवरचं या श्लोकावरचं प्रवचन चालू असताना अतिशय आनंदाने स्वामी स्वरूपानंद त्यांच्या खोलीत बसलेले होते आणि ऐकत होते. आणि त्याच वेळेस एका फोटोग्राफरनी त्यांचा फोटो काढला आणि नंतर तो फोटोग्राफर फोटो दाखवायला घेऊन आला तेव्हा फोटो फारच सुंदर आलाय आणि खूप प्रसन्न वाटतोय असं जेव्हा स्वरूपानंदांना सांगितलं तर स्वामीजी म्हटले की असणारच, बाळासाहेबांचे प्रवचन ऐकत होतो ना, ही त्या निरूपणाला मिळालेली फार मोठी पावती होती. नंतर संप्रदायाची आणि कार्याची धुरा सोपवल्यानंतर त्यांनी अनेक वेळा वैयक्तिक आयुष्यातील घटना त्यांच्या वैयक्तिक प्रेमाला मुरड घातली. ज्ञानेश्वरीची वेळ गाठण्यासाठी बापूसाहेबांच्या लग्न समारंभातून सुद्धा कार्यालयातून वेळेवर घरी येऊन ज्ञानेश्वरी सुरू करणारे स्वामीजी, त्यांनी एकेका व्यक्तीला प्रेमाने जोडलं. एखाद्या साधिकेला बसस्टॉप पर्यंत सोडण्यासाठी स्वामीजी आणि सरलाताई असे दोघेही जात असत. आता जसं आपण ऐकलं दुधाचा ग्लास कोणा साधिकेसाठी काढून ठेवत असत, कोणाला घर शोधायला ते घर सजवायला मदत करणारे असे स्वामीजी, कुणाचं सालंकृत कन्यादान करणारे असे स्वामीजी, कित्येक दिवस झोप न येणाऱ्या तरुणाला स्वतःच्या जवळ कुशीत घेऊन थोपटून त्याला झोपी लावणारे स्वामीजी, यामध्ये नामध्यान कुठे आलं, साधना कुठे आली, याच्यात प्रेम होतं. प्रेमाने माणसं जोडणं आलं आणि या प्रेमाखातर इथं येणारी सगळी मंडळी हळूहळू आपोआप ध्यानाला बसायला लागली, नाम घ्यायला लागली. एक एक साधकाजवळ जणू असे शेकडो प्रसंग असतील त्यांच्या प्रेमाचे. प्रत्येकाला जरी आपण विचारलं तरी त्याच्याजवळ रात्र पुरतील इतके स्वामीजींच्या आठवणी या प्रेमाच्या साठवलेल्या असतील. आणि म्हणूनच या प्रेमासाठीच ते घरी यावे म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी साधिका आणि त्याही पलीकडे कोणी साधिका काम करत असताना तिचं काही चुकलं आणि अरे देवा असे म्हणाली तर तात्काळ ओ असे उद्गारणारे मिश्किल स्वामीजी आणि सरलाताईंची साथ. ती तर बालपणापासून या दोघांचं प्रेम अलौकिक आणि स्वर्गीय असंच होतं. सरलाताई सुद्धा सगळ्यांच्या जणू आई बनून राहिलेल्या होत्या. कुणाची खणानारणानी ओटीभर, कुणा साधिकेच्या दिवस गेलेले असताना तिला डिंकाचे लाडू दे, साधकांना घरी आलेल्या गरम गरम पोळ्या करून जेवायला घालणे, रोज रात्री येणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या साधकांसाठी सतरंजा घालणे, आणि हे सगळं करत असताना ही सगळी कामं बिनबोबाट आणि हसतमुख चेहऱ्याने. कुणाला मदत हवी असेल तर काही न बोलता त्या साधिकेची ओटी भरतानाच तिच्यामध्ये काही पैसे टाकणाऱ्या सरलाताई. मंगळवारी स्वामीजींचं मौन असायचं. सप्रेकाकांकडे स्वामीजी राहायला जात असत. त्यावेळी घरी जे साधक आणि साधिका येत त्यांच्याकडे पूर्ण लक्ष सरलाताईच पुरवत असत. एकदा असंच एक साधिका मंगळवारीच सरलाताईंकडे आली आणि आल्या आल्या रडायला लागली. सकाळीच तिला घरी कोणी मुलगा बघायला आलेला होता आणि ते लग्न करायचं जणू पक्क झालेलं होतं आणि त्या साधिकेला ती लोक कोणीच आवडलेली नव्हती. आणि ती येऊन अगदी सरलाताईंच्या कुशीमध्ये कोसळली आणि मोठमोठ्याने रडत होती. सरलाताईंनी तिला थोपटून हळूहळू शांत केलं, तिला खायला घातलं, डोक्यावरून हात फिरवला, आधार दिला आणि तिची स्थिती बघून त्यांनी काय केलं असेल तर सरळ सप्रेकाकांकडे फोन लावला. मौनात असताना सुद्धा या नियमाला मोडता घालून स्वामीजींनी तो फोन घेतला, त्या साधिकेला शांत केलं आणि पुढचे जे त्यांचे शब्द होते ते ऐकून आपल्याला सुद्धा थक्क व्हायला होतं. स्वामीजी तिला म्हणाले, अरे या खांद्यांवर तुमची ओझी द्या आणि आनंदात साधना करा, रडत काय बसताय आणि आनंदात जगा, काही होणार नाही, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुम्ही काही काळजी करू नका. आणि पूर्ण निश्चिंत होऊनच ती साधिका घरी परतली. हे असं कोण करणार आहे? केंद्रातच लग्न झालेल्या नवीन जोडप्यासाठी त्यांना भाड्याचं घर लागेल म्हणून स्वतः स्वामीजी ते भाड्याचं घर बघून आले, जागा निश्चित केली आणि पुढच्या महिन्याभराचं भाडंही भरून आले. आणि हे नवीन जोडपं येणार म्हणून काही साधक साधिकांना आधीच पाठवून ते घर पूर्ण साफ करून तिथे सगळी भांडी लावून ही नवीन वधू जेव्हा त्या घरात आली तर सगळं घर पूर्ण लावलेलं होतं, सगळी भांडी जागच्या जागी लावलेली होती, सगळी स्वयंपाकाची सोय केलेली होती, धान्य भरलेलं होतं. हे ऐकून हे बघून ते दोघांच्याही आश्चर्याला पारावार उरला नाही. हे माणूस जोडणं होतं. जी व्यक्ती इथं आली ती इथेच राहिली. 30-30 वर्ष कशाच्या जोरावर इथे या व्यक्ती टिकल्या, साधनेत रमल्या तर या प्रेमामुळे. अगदी लहान लहान मुलांना सुद्धा त्यांच्या प्रेमाने वेड लावलं. लहानग्या आशूला कॅडबरी आवडते तर एकदा तो पिकविक घेऊन त्यांच्याकडे गेला तेव्हा ते पिकविक नवीन आलेलं होतं आणि लहान होता 2-3 वर्षाचा. आणि त्यांनी ते पिकविक स्वामीजींच्या हातात दिलं आणि स्वामीजींनी सुद्धा थांब जरा मी तुझ्यासाठी कॅडबरी आणले म्हणून उशीच्या खाली हात घातला आणि एक मोठीच्या मोठी कॅडबरी त्याच्या खालून बाहेर काढली आणि ती त्याच्या हातात दिली. त्याला आश्चर्यच वाटलं की स्वामीजींनी उशीच्या खालून ती कॅडबरी कशी काढली. त्या एका कॅडबरीनी आशूला त्यांनी विकत घेऊन टाकलं. आज सुद्धा ती आठवण सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला पांढरा पेढा आवडतो म्हणून आवर्जून सरलाताई आलेले पांढरे पेढे कोणाला तरी सांगायचं की अरे त्याला आवडतात ना, हे फ्रीजमध्ये नेऊन ठेवा. आणि मग तो आला की त्याच्या हातामध्ये त्याला पांढरा पेढा असायचा. आणि असं कित्येक जणांसाठी कित्येक वेळा हे चाललेलं असायचं. त्यांनी कोणालाही नाकारलं नाही. जो जसा आहे जसा आला तसा त्याचा त्यांनी स्वीकार केला. स्त्री पुरुष अबाल वृद्ध श्रीमंत गरीब काळा गोरा शिक्षित अशिक्षित असं काही बघितलं नाही. जो जसा आला तसा त्याला त्यांनी आपलं म्हटलं. त्यांच्या प्रेमाने आपल्याला काय बरं मिळालं? इथं येणाऱ्या साधकांना काय मिळालं? त्यांच्याकडे आपण आलो तेव्हा आपण कोण होतो? माझ्याकडे काय होतं? जणू एखादा रस्त्यातला दगड. पण त्यांच्या प्रेमामुळे मी जो कोणी आहे मी जसा आहे तसा कोणीतरी मला स्वीकारणारं आहे हा दिलासा त्यांनी दिला प्रत्येकाला. माझं कोणीतरी कायम स्वरूपी आहे ही भावना त्यांनी प्रत्येकात जागृत केली. फार आश्वस्त करणारी अशी ही भावना आहे. उभारी देणारी प्रत्येक गोष्टीमध्ये अशी ही भावना आहे. जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलणारी अशी ही भावना आहे. कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीत चढ उतारांमध्ये माझ्या बरोबर कोणी आहे, माझे स्वामीजी माझ्या बरोबर आहेत हा विश्वास देणारे असं हे प्रेम होतं. या प्रेमाने कोणी वाहवत नाही गेलं कारण या प्रत्येक प्रेमाला साधनेची नामाची ध्यानाची अशी चौकट होती आणि त्या चौकटीतच हे प्रेम बसलेलं होतं. वाळूतल्या पावलांची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच त्या त्या क्षणी आयुष्यातल्या आपल्याला कडेवरती उचलून घेणारी कोणी व्यक्ती असेल तर ते स्वामीजी होते. आणि खरंच आपल्या सुद्धा प्रत्येक चढ उतारात आज सुद्धा स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने हीच जाणीव आपल्याला ते प्रत्येक वेळेला देत आहेत. हाच विश्वास आपल्या प्रत्येकाच्या मनात जागवत आहे. कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेला मी तुझ्या बरोबर आहे. स्वामीजींच्याच एका अभंगात त्यांनी असं म्हटलेलं आहे, आम्हा प्रिय एक भाव आवड मज बहुभक्तांची भक्तजनांची साकड आम्हा प्रेमीजनांची नको कसरत ती बुद्धीची भावची एक नाव संत संगती निवांत रमलो ज्ञानदेवीचा भक्त जाहलो गुरुकृपेने तृप्त जाहलो सुखाचा वर्षाव माधव माघे नाही कधी ना पाही सर्वत्रांची चिंता वाही देहाची ती क्षिती त्या नाही जगची विसावा ठाव आम्हा प्रिय एक भाव आम्हा प्रिय एक भाव. स्वामीजींचं हे जे प्रेम आहे त्याच प्रेमावरती मला वाटतं इथे येणारा प्रत्येक साधक हा जगत असतो. त्याच प्रेमापोटी तो हळूहळू साधना करायला लागतो. त्याचं आयुष्य बदलून टाकणारं असा हा स्पर्श असतो असे ते शब्द असतात. हाच त्यांच्यावरचा भाव आपला दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो आणि त्यांच्याच चरणी आपण लीन होऊन जावो हीच आपण आज त्यांच्या चरणी मागणी मागूया. हरी ओम तत्सत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.